नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लींत चॅक पॉयंट सॉफ्टवॅराचे मुखेल कार्यकारी अधिकारी नदाव जाफ्रीर हांची भेट घेतली. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लींत 15वे वेंचीक जैतिवंत राष्ट्रीय अनुभव पुरस्कार 2026 प्रदान केले. हरगर तिरंगा मोहिमेची काल सांगता झाली. भारतान आयज नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बसका जातली. आता पुराय खबरो. विकसित भारताचे सपन साकार करपा खातीर सरकार बँकिंग विशी समिती तयार करतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी नवी दिल्लीत 2 दिसांच्या भौशीक क्षेत्र बँकेच्या परिषदेचे उक्तावण केल्या उपरांत अशें सांगले. समिती प्रस्न आनी शिफारशी घेवन बँकिंग सुदारणांचो फुडाराचो मार्ग थारायतली अशें तांणी सांगले. 2 दिसांच्या ह्या परिषदेन भौशीक क्षेत्रांतल्यो बँको आनी भौशीक अर्थीक संस्थांच्या फुडारपणाक एकठांय हाडून मुखेल प्राधान्या वेगवेगळ्यो संदी आनी बँकिंग आनी अर्थीक क्षेत्रांतल्या विकसीत जावपी मुद्द्यांचेर विचार केला.
On the basis of a well-researched set of documents which have been shared with you in advance, will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them, even as they deliberate. And even as they deliberate to give us their thoughts and also the recommendations, which will help us to clearly understand where the committee wants India to go towards Vikasit Bharat, and in that, the role of banks.
झारखंड लोकसेवा आयोग JPSC आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग JSSC परीक्षांच्या उमेदवारांनी केल्ल्या 24 दिसांच्या आंदोलना उपरांत झारखंड सरकारान 2024ची JSSC CGL परीक्षा आणि TDPL एजन्सी वरवी घेतिल्ल्यो सगळ्यो स्पर्धा परीक्षा रद्द केल्यात. मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांणी काल सांजे मंत्रिमंडळाच्या विशेष बसके उपरांत ह्या निर्णयाची घोषणा केली. तशेंच 2014 पासून JPSC आनी JSSC घेतिल्ल्या भरती परिक्षांची सखोल चौकशी करपाचे आदेश राज्य सरकारान दिल्यात. मात विद्यार्थी फुडारी पियुष कुमार हांणी सांगले की हो निर्णय फकत एक पयली पायरी आसा.
The Jharkhand government has decided to cancel the JSSC CGL examination and all competitive examinations conducted by the TDPL agency, besides announcing a probe into recruitment examinations conducted by JPSC and JSSC since 2014. Student leader Ravindra Paswan thanked the government for the decision but said the reform munch would continue its agitation until a CBI probe is ordered into the alleged irregularities. The reform munch is expected to announce its detailed position and future course of action today, particularly on the demand for a CBI probe. Mahvish Rahman, Akashwani News, Ranchi.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लीत चॅक पॉयंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव जाफ्रीर हांची भेट घेतली. सोशल मिडियावेल्या एका पोस्टान गोयल हांणी सांगला की ह्या बसकेन तांणी भारतांतल्या कंपनीचो वाढटो सहभाग, विशेषत संशोधन आनी विकास क्षेत्रांतलो विस्तार आनी भारताच्या डिजिटल आनी भौशीक मुळाव्या सुविधांच्या संरक्षणा खातीर AI आधारित सुरक्षा प्रणालीचो वापर याबाबत चर्चा केली. तशेंच भारताच्या तंत्रगिन्यान आधारित विकासाक पूरक अशी डिजिटल परिसंस्था उबारपाक सायबर सुरक्षा, डिजिटल विश्वास आनी AI आधारित ह्या क्षेत्रांतले सहकार्य अधिक घट्ट करण्याबाबत तांणी चर्चा केली. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लीत 15 जैतिवंतांक राष्ट्रीय अनुभव पुरस्कार 2026 प्रदान केले. ह्या विजेत्यांनी राष्ट्रनिर्मितीन योगदान दिला आनी पासपोर्ट सेवा केंद्र पोणे नियम रद्द करून नवीन नियम तयार करप, तशेंच प्रशासन आनी लेखा विभागान तंत्रगिन्यान आपणावप ह्या सारख्या वेगवेगळ्या सरकारी प्रकल्पांमदी तांणी वांटो घेतला. अनुभव ही माची केंद्र सरकार 12 भौशीक क्षेत्रांतल्यो बँक आनी केंद्रीय भौशीक क्षेत्रांतल्या उपक्रमामधल्यान निवृत्त जावपी वा निवृत्त जाल्ल्या कर्मचाऱ्यांक सरकारी सेवेत तांचे अनुभव मांडपाक संदी दिता. ह्या कार्यक्रमा वेळार पेन्शन मित्र हँडबूक आनी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 5.0 खातीरच्या मार्गदर्शक सूचनांचे प्रकाशन केले. हे वेळार उलयतना डॉ सिंग हांणी म्हणला की बदलत्या प्रशासकीय आनी समाजीक गरजो लक्षांत घेवन सरकारान निवृत्तीवेतन प्रक्रियेन सातत्यान सुलभता हाडल्या. भारतान आयज नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बसका जातली. पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्रालयान सांगला की हे बसकेन चर्चा करपाक एकमत वाढोवपाक आनी पर्यावरण सहकार्याक घटमूट करपाक एक माची मेळटली. ह्यो खबऱ्यो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
दक्षिण गोयांतल्या बेतूळ हांगा आशिल्ले उर्जा भारत अधिवेशन केंद्र वा UBCC हे तेल आनी सैमीक वायू महामंडळ ONGC हांणी संवसारीक दर्जाचे एकत्रित अधिवेशन सुविधा म्हणून विकसीत केला. पृथ्वी एक अधिवेशन केंद्र असा. ताच्या भव्य वसुधा सभाघरांत सुमार 4,000 प्रतिनिधी बसूंक शकतात. वेपार मेळाव्या खातीर आनी एक्स्पो खातीर तयार केल्लो प्रदर्शन हॉल वायू आनी आधुनिक वेवस्थापन उदरगतीची सुविधा आकाश हांचो आस्पाव जाता. विराट आनी सम्राट संकुलातल्यान रावपाची वेवस्था आसा. तशेंच ह्या केंद्रान सागर सेतू ही समर्पित न्हंयची जेटी आसा. विदेश वेव्हार मंत्रालयातले सचीव सुधाकर डालिला हांणी ब्रिक्साच्या अध्यक्षपदाच्या काळांत भारतान ब्रिक्साच्या सहकार्याचेर लोककेंद्रीत आनी योग्य पद्दतीन मार्गदर्शन करून लोकांक सामूहिक यत्नांच्या केंद्रान दवरल्यात. नवी दिल्लीत ब्रिक्स सिव्हील फोरमांत उलोवप करतना तांणी हें सांगलें. शारांनी 350 बसका घेतल्यो जाका लागून वेगवेगळ्या क्षेत्रांतल्यान बरे परिणाम मेळ्यात अशें तांणी मुखार उक्तायले.
India's big Sherpa, it is a privilege to witness firsthand the collective resolve of BRICS nation to strengthening dialogue among thinkers, scholars and eminent experts across sectors from civil society organizations. Fostering conversations at people's level is an important dimension of the BRICS partnership. Since its inception in 2015, the BRICS Civil Forum has served as an important platform for sharing ideas, strengthening mutual understanding and fostering deeper people-to-people connections.
हरघर तिरंगा मोहिमेची काल सांगता झाली. देशभरातल्या लोकांनी एकठां येऊन राष्ट्रध्वज उभयलो, तिरंगा यात्रेन सहभाग घेतलो आनी वंदे मातरम गायले. देशभरात राबयल्ल्या ह्या मोहिमेन नागरिकां मदी देशभक्ती भावना जागृत झाली, राष्ट्रीय एकता बळकट केली आनी भारताचे संस्कृतीक दायज अधोरेखित केले. 2022 सुरू झाली ही मोहीम आता देशांतली सगळ्यांत व्हड लोकसहभागाच्या चळवळी पैकी एक झाल्या. या वर्षाची मोहीम भारताचे राष्ट्रगीत आशिल्ल्या वंदे मातरमाच्या 150 वर्साक समर्पित असली. हे वरवी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हाचो संगम साधून देशभक्तीचो एक आगळो उत्सव मनयलो. लोकांच्या सहभागातले हे या वर्षाच्या उत्सवाचे एक प्रमुख वैशिष्ट्य थारले. भारतीय हवामान खात्यान झारखंडात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला आणि रेड अलर्ट जारी केला. बिहार, छत्तीसगड, उदेंत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि अस्तंत उत्तर प्रदेशात घोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटान गेल हांगा सुरू आशिल्ल्या पहिल्या कस लावपी खेळाच्या तिसऱ्या दिसा खातीर 178 धावांची आघाडी घेतल्या. या मालिकेतली दुसरी आणि निमणी कसोटी कोलंबोत या महिन्याच्या 23 जातली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लीत चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव जाफ्रीर हांची भेट घेतली. कार्मिक भौशिक कागाळ निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लीत 15 वेचीक जैतिवंतांक राष्ट्रीय अनुभव पुरस्कार 2026 प्रदान केले. हरघर तिरंगा मोहिमेची काल सांगता झाली. भारतान आयज नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12 बसका जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.